नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 56वी आवृत्ती इफ्फीचो आज दुसरो दीस. क्रिएटिव्ह बॉन्ड्स अँड फियर्स परफॉर्मन्स या विषयाचेर आज नामनेची तमीळ अभिनेत्री खुशबू सुंदर आणि सुहासिनी मणिरत्नम या अभिनेत्रींनी उलोवप केले. इफ्फीच्या गोवा सेक्शनाचे उक्तावण आज मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांचे हस्तुकी झाले. गोय पर्यटना वतीन 27 नोव्हेंबराक मलेशियात जावपी गोय पर्यटन रोड शोचे आयोजन केला अशी माहिती पर्यटन खात्यान दिल्या. आता पुराय खबरो. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 56वी आवृत्ती इफ्फीचे आज दुसरो दीस. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हांच्या हस्तुकी पणजे गोयात कला अकादमीत या बहुप्रतीक्षित मास्टर क्लासचे उक्तावण झाले.
200 movies are going to screen the entire festival, and this festival highlights that 50 women directors movies are going to screen. Our honorable prime minister Shri Narendra Modi ji's vision, the Nari Shakti, we are going to honor the legends like Santaram ji, Gurudar, Padmini madam.
फार्मा चित्रपट निर्माता मुझफ्फर अली उक्तावणा वेळार आशिले. मुझफ्फर अली हांणी इफ्फी 2025 पहिलो मास्टर क्लास घेतलो.
Maybe I was not trained to be a filmmaker. So I thought if I sketch it, at least I'll know what goes into a frame.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयान आज गोयात दोनापावला हांगा 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमतान चित्रपट आणि डिजिटल सामग्री सहनिर्मित या विषयाचेर गोलमेज परिषद आयोजित केली. राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि या मेळाव्यात उलोप केले. क्रिएटिव्ह बॉन्ड्स अँड फियर्स परफॉर्मन्स या विषयाचेर आज नामनेची तमीळ अभिनेत्री खुशबू सुंदर आणि सुहासिनी मणिरत्नम या अभिनेत्रींनी अभिनय करतानाचा त्यांचा प्रवास, त्यांचा अनुभव, तसेच अभिनयातली आव्हानं, काम करतानाचे किस्से या विषयाचेर उलोप केले. अभिनय हो जन्मजात असता. सिनेमात वा हेर मळार अभिनय करताना ते सहजतेन करपाची खुबी त्या कलाकारांकडे असपाक जाय असे मत ह्या वेळार खुशबू सुंदर हांणी व्यक्त केले. जाल्यार भाषा हे सिनेमाचे मुखेल आंग आशिल्ल्यान ज्या भाषेत तुम्ही काम करता ताचेर तुमचे प्रभुत्व असपाकूच जाय. आणिक एक महत्वाची बाब म्हळ्यार त्या भाषेक संबंधित कलाकारान आपल्या मातृभाषेन समजून घेवप महत्वाचे असा असे मत ह्या वेळार सुहासिनी मणिरत्नम हांणी व्यक्त केले. आपण आपल्या प्रत्येक सिनेमात 100% दिला. जेव्हा हे सिनेमा हिट झाले त्यांना समाधान मिळा, मात जेव्हा ते फ्लॉप जातात त्यांना मात निरशेवणी पचवची पडल्या असे खुशबू सुंदर हांणी म्हळे. जाल्यार सिनेमा चलतलो काय ना ते नशिबाचे न्हय, जाल्यार प्रेक्षकांच्या पसंतीचे निंबून असता असे सुहासिनी मणिरत्नम हांणी म्हळे. सिनेमात जी भूमिका मेळटा ती आपलीशी करपाची आणि ती प्रेक्षकां मेरेन पावपाची खुबी कलाकारांकडेन असपाक जाय असे मत ह्या वेळार दोन्ही अभिनेत्रींनी व्यक्त केले. इफ्फीच्या गोवा सेक्शनाचे उक्तावण आज मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी झाले. गोयात जावपी कोंकणी आणि मराठी सिनेमां खातीर गोय सरकार नवी फिल्म फायनान्स स्कीम उजवाडा काडटल्यो अशी घोषणा ह्या वेळार मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केली. 21 ते 26 नोव्हेंबर मजगती या विभागावरवी गोयचे सिनेमा दाखयतले. आयज हळद ह्या सिनेमान गोवा सेक्शनाची सुरवात झाली. ह्या वेळार गोय मनरिजवण संस्थेचे उपाध्यक्ष डिलायला लोबो तशेंच गोय सिनेमा मळावेले हेर मानेस्त हजर आशिल्ले. गोय पर्यटना वतीन 27 नोव्हेंबराक मलेशियात जावपी गोय पर्यटन रोड शोचे आयोजन केला अशी माहिती पर्यटन खात्यान दिल्या. जागतिक पांवड्यावेल्या पर्यटकांक आकर्षित करपाच्या फाटभुंयेर या कार्यावळीचे आयोजन पर्यटन खात्यान केला. गोयच्या पर्यटनाक माची मेळची म्हण ही माची महत्वाची असा असे मत ह्या वेळार पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले. गोयात मन रिजवणे पासत भलायकी पर्यटन, वेलनेस पर्यटन, खेळा पर्यटन तसेच हेर पर्यटनांचो आसपाव असा. गोय पर्यटनाच्या हे वेगवेगळ्या पर्यटनांची तासां लोकां मुखार पावची म्हणून हो रोड शो महत्वाचो थारतलो असे मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळे. गोयात सध्या जागतिक पर्यटना खातीर गोय सरकारान खंयच्यो सुविधा उपलब्ध केल्यात तशेंच गोंयचो सिनेमा पर्यटन ह्या सगळ्याची प्रसिद्धी आनी जागृताय ह्या रोड शोच्या माध्यमातल्यान करतले अशें ह्या वेळार खंवटे हांणी म्हळां. गोयात 28 ऑक्टोबर 2025 खाशेली सघन सुदारणा म्हळ्यार SIR 2026 सुरू जाल्या. मतदारांक गणना फॉर्म वांटप पुराय जाला आनी सध्या गणना फॉर्म एकठांय करपाचें काम चालू आसा. मेल्ल्या मनशेच्या बाबतींत वा भारतीय नागरिकत्व सोडून दिल्ल्या व्यक्तींच्या बाबतींत वा मतदारांच्या बाबतींत गणना फॉर्म सादर करपाची विनवणी आसा. वेंचणूक वळेरेंत आपलें नांव एका परस चड सुवातींनी आसा हाची जाणविकाय आशिल्ल्या आनी एका परस चड सुवातींनी गणना फॉर्म सादर केला आनी अशे तरेन गणना फॉर्मांत फटीची घोशणा करता वा आतां हें जाहीर करता आणि हे फटी म्हणून जाणा जाण सांगिना तांकां प्रतिनिधित्व कायदो 1950 कलम 31 खाला ख्यास्त जाव येता. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. आज जागतिक दूरदर्शन दीस. हो दीस टेलिव्हिजनाक माहिती दिवपाचे, शिक्षित करपाचे आणि जनमत प्रभावित करपाचे आणि संवाद आणि जागतिक समज वाढवपाचे एक महत्वाचे माध्यम म्हणून ओळखतात. 1996 संयुक्त राष्ट्राच्या महासभेन मंजूर केल्या ठरावाच्या घोषणे उपरांत 21 नोव्हेंबराक जागतिक स्तरावर हो दीस मनयतात. भारताचे दूरदर्शन नेटवर्क देशभरातल्या 23 कोटी घरातल्या 90 कोटी प्रेक्षकांक जोडटा. माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि त्याचे भौशिक प्रसारण नेटवर्क प्रसार भारतीच्या फुडारपणाखाला हो दीस मनयता. दूरदर्शन आणि आकाशवाणीचे उपक्रम आणि आउटरीच कार्यक्रम, भौशिक सेवा संप्रेषण, विकास संदेशाचो प्रसार आणि राष्ट्रीय एकात्मतेक चालना दिवपाक दूरदर्शनाची भूमिका अधोरेखित करता. भारतात दूरदर्शन प्रसारण 15 सप्टेंबर 1959 प्रायोगिक तत्वावर सुरू झाले, ज्याची सुरुवात आकाशवाणीन केली. उपरांत 1965 नियमित दैनिक प्रसारण सुरू झाले, जाका लागून ऑल इंडिया रेडिओक एक समर्पित दूरदर्शन सेवा म्हणून दूरदर्शनाची स्थापना झाली. उत्तर गोय जिल्हो न्यायदंडाधिकाऱ्यान गोंयात जावपी 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फाटभुंयेर इफ्फीचे कार्यक्रम जावपी पणजी आणि कुठ्ठाळी पोलीस स्टेशनाच्या हद्दीतल्या थळासावन सरभोवतणच्या 500 मीटर वाठारातलो खंयचो भौशीक जागो, पाण, गल्ली, रस्तो, चौक वा खंयच्या उक्त्या जाग्यांचेर 5 वा चड व्यक्ती जमा जावपाक आणि मिरवणूक काढपाक वा आयोजित करपाक आर्मां वा लाठी, तरसादी, भाले वा सूर्यासारखी शस्त्रां बाळगुपाक, लाऊडस्पिकरांचो वापर करपाक, घोषणा दिवपाक आणि मारण लावपाक बंदी लागू केल्या. कामावयले लोकसेवक, परवानगी आशिल्ले लग्न सुवाळे, अंत्यविधी वा खंयचोय खास प्रसंग जिल्हो न्यायदंडाधिकारीच्या वा उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्याकडल्यान पूर्वलेखी परवानगी घेतल्या बरोबर करूंक मेळचो ना. हो आदेश 19 ते 28 नोव्हेंबर मेरेन चालू उरतलो. पोरणे गोंयात 24 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर मजगती जावपी सेंट फ्रांसीस झेवियर नोवेना आनी फेस्ता निमतान येरादारी आनी पार्किंग वेवस्थेत बदल केल्यात. पणजेच्यान पोरणे गोंयात वचपी प्रवाशांक रायबंदरच्या मार्गान खासा बशी आसतल्यो. दिव्यांगाक व्हरपी वाहनांक पोरणे गोंय इगर्जेच्या जंक्शना मेरेन येवन पोरणे गोंय पंचायत लागी सुलभ शौचालय समकार आशिल्ल्या उक्त्या सुवातेर आपली वाहनां उबी करपाक मेळटली. वाहनांनी परत पणजे वतना सेंट आगुस्तीन टॉवर रायबंदर मार्गाचोच वापर करचो. पोरणे गोंय चर्च जंक्शन ते गांधी सर्कल दरम्यानचो रस्तो पुलीस, रुग्णवाहिका आनी उजो पालोवपी दळ हाची आपत्कालीन वाहनां सोडल्यार हेर सगळ्या तरेच्या वाहनां खातीर बंद आसतलो. विशेष सघन सुदारणा एसआयआर सुरू जाल्या सावन हजारांनी बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरीत पश्चिम बंगालातल्यो वेगवेगळ्यो चेकपोस्टा वेल्यान भारत सोडून वतात. बायोमेट्रिक्स घेवन आनी आवश्यक कागदपत्रांचे काम पुराय केल्या उपरांत सीमा सुरक्षा दळ बीएसएफ बांगलादेशी नागरिकांक सीमारक्षक बांगलादेशाच्या ताब्यात दितात. भारतात बेकायदेशीरपणान घुसखोरी करपी कितलेशेच बांगलादेशी स्वरूपनगरच्या हकीमपूर चेकपोस्टा वेल्यान तांच्या देशात परततात. काय बेकायदेशीर घुसखोर 10 वर्सां परस चड काळ भारतात रावल्यात आणि मतदान प्रक्रियेत त्यांनी भागूय घेतला आणि कितलेशेच सरकारी कल्याणकारी योजना मदीं तांची नावां नोंद जाल्या. अखिल भारतीय नागरी सेवा सांस्कृतिक आणि खेळा मंडळा वतीन बिहार सचिवालय खेळा फाउंडेशन बिहार हांच्या जोडपालवान पाटलीपुत्र खेळा प्रकल्प कांकराबाग पाटणा हांगा 13 ते 15 डिसेंबर मेरेन अखिल भारतीय नागरी सेवा एथलेटीक सर्तीचे आयोजन करतले. ह्या खेळ सर्तीत गोंय राज्याचे प्रतिनिधित्व करपाक गोंय राज्य नागरी सेवा एथलेटीक पंगड निवडपा खातीर खेळ आनी युवा वेव्हार खात्यान 22 नोव्हेंबराक सांजेच्या 2 वरांचेर पेडे खेळा प्रकल्प म्हापशा हांगा निवड चाचणी आयोजित केल्या. पणजे वेधशाळेन नोंद केल्या त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 34.2 डिग्री सेल्सियस तर किमान 22.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात वातावरण सुके आनी वताळ आसतले, हलको तो मध्यम प्रमाणात धुके पातळू येता अशें वेधशाळेन म्हळां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फाटकाय मुखेल खबरो. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 56वी आवृत्ती इफ्फीचो आज दुसरो दीस. क्रिएटिव्ह बॉन्ड्स अँड फियर्स परफॉर्मन्स या विशयाचेर आज नामनेची तमीळ अभिनेत्री खुशबू सुंदर आणि सुहासिनी मणिरत्नम हांणी उलोवप केलें. इफ्फीच्या गोवा सेक्शनाचे उक्तावण आज मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं जालें. गोंय पर्यटना वतीन 27 नोव्हेंबराक मलेशियात जावपी गोंय पर्यटन रोड शोचें आयोजन केलां अशी माहिती पर्यटन खात्यान दिल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार.